अकराव्या शतकाच्या शेवटी अल्लाउद्दीन खिलजीनं पाशवी आक्रमण केलं आणि महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला. बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मोगल राजवट या साऱ्यांच्या गुलामगिरीत महाराष्ट्र भरडला जात होता. या स्थितीतून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी 17व्या शतकात एका महापुरुषाचा जन्म झाला. त्याआधी इथले मराठे सरदार आपापसात लढत होते, पण एकत्र येऊन स्वराज्य स्थापनेचा विचार कोणीच करत नव्हतं. या स्थितीत सरदार मालोजीराव भोसलेंचे पुत्र शहाजीराजांनी हिंदवी स्वराज्य उभारण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. याच काळात त्यांच्या पत्नी जिजाबाईंना दिवस गेलेले होते. सततच्या लढाया आणि त्यातल्या धावपळीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं. किल्लेदार विश्वासराव हे शहाजीराजांचे व्याही असल्यामुळे जिजाऊंची तिथं व्यवस्थित काळजी घेतली जात होती. जिजाऊ लहानपणापासून लढाऊ वृत्तीच्या होत्या. अन्याय त्यांना सहन होत नसे. मराठ्यांमधली भाऊबंदकी पाहून त्यांना प्रश्न पडे की हे सारे एकत्रित येऊन परकीय राजवटींशी लढत का नाहीत. याच काळात जिजाऊंनी गुलामगिरीच्या उद्धारासाठी, मराठ्यांच्या स्वराज्यासाठी गडावरच्या शिवाई देवीला नवस केला. देवीकडे त्यांनी मागणी केली एका महाप्रतापी पुत्राची. अन्यायाला झुगारून देऊन, उन्मत्त परकीय शक्तींना नमवून इथल्या भूमिपुत्रांना सन्मानानं जगायला शिकवणाऱ्या युगपुरुषाची.
हे जगन्माते, मी पदर पसरून तुला विनवते, जो पुत्र माझ्या उदरी जन्म घेईल.
जिजाऊंची हाक शिवाईनं ऐकली आणि शालिवाहन शके 1551 फाल्गुन वद्य तृतीयेला, म्हणजेच शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊ आईसाहेबांच्या उदरी पुत्र जन्माला आला. शिवाईच्या कृपाप्रसादानं झाला म्हणून त्याचं नामकरण शिवाजी असं करण्यात आलं. भाग्योदय जाहला, पुत्र जाहला जिजाऊंना, पुत्र जाहला शिवनेरीला, पुत्र जाहला सह्याद्रीला, पुत्र जाहला महाराष्ट्राला, नवे नवे पुत्र जाहला अवघ्या भारतवर्षाला.